गणेश उत्सव हे मानवी एकात्मतेचं प्रतीक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांच्या अंतःकरणातली गणेश भक्तीची पातळी ही नेहमी एकच असते.
सुख करता तूच दुख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा
पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षान एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा कशी पहा आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ गुळ पुताने खोबरने केळ साऱ्या प्रसादाची केली भेळ करू भक्षण आणि रक्षण तुझ पिता तुच माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा काढून को तांदुळाचे केले मोदक लाल दवाचे खाल ओळख साऱ्या घराचे दिन येतील कारे सुखाचे सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा